खंड पाचवा प्रकरण एकोणीसावे उजळ बाजू। एकीकडून समाजसेवेचे काम ज्याचा उल्लेख मी केल्या काही प्रकरणांमध्ये केला आहे ते चालू होते। दुसरीकडून लोकांच्या दुःखाच्या कहाण्या नोंदण्याचे काम वाढत्या प्रमाणात चालू होते। हजारो लोकांच्या करुण कथा लिहिल्या गेल्या, त्याचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहणार? माझ्या उतरण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी जसजशी वाढत चालली तसतसा मळेवाल्यांचा क्रोध वाढत चालला आणि माझी चौकशी बंद करविण्याचे त्यांच्याकडून होणारे प्रयत्न वाढत गेले। एके दिवशी मला बिहार सरकारकडून पत्र आले। त्याचा भावार्थ पुढील प्रमाणे होता, तुमची चौकशी बरीच लांबली असे म्हणण्यास हरकत नाही, तुम्ही आता ती आटपून घेऊन सोडून गेले पाहिजे। पत्राची भाषा आदरयुक्त होती पण भावार्थ स्पष्ट होता। मी उत्तर लिहिले की तपास तर लांबणारच आहे आणि तो आटपल्यानंतरही लोकांच्या दुःखाचे निवारण होईपर्यंत माझा इरादा बिहार सोडून जाण्याचा नाही। माझी चौकशी थांबविण्याचा एकच रास्त इलाज सरकारपाशी होता, तो असा की त्यांनी लोकांची तक्रार खरी समजून दाद घ्यावी किंवा निदान तक्रारीबद्दल आस्था दाखवून स्वतःची चौकशी कमिटी नेमावी। गव्हर्नर सर एडवर्ड गेट यांनी मला बोलविले व स्वतः चौकशी कमिटी नेमण्याचा इरादा मला बोलून दाखविला आणि त्या कमिटीचा सभासद म्हणून काम करण्यास मला पाचारण केले। मी इतर नावे पाहिली, सोबत्यांबरोबर विचार करून सभासद होण्याचे कबूल केले। त्यात शर्त ही घातली की मला सोबत्यांबरोबर सल्लामसलत करण्याची मोकळीक असली पाहिजे। तसेच सरकारने हेही ध्यानात बाळगले पाहिजे की मी सभासद झालो म्हणून शेतकऱ्यांचा कैवारी नाहीसा होत नाही, हे एक। व दुसरे, चौकशी आटोपल्यानंतर माझे समाधान न झाल्यास शेतकऱ्यांना मार्ग दाखविण्याचे माझे स्वातंत्र्य मी हातचे घालविण्यास तयार नाही। सर एडवर्ड गेटनी या अटी वाजवी म्हणून मान्य केल्या। मरहूम सर फ्रँक स्लाय या कमिटीचे प्रमुख नेमले गेले। चौकशी कमिटीने शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी रास्त ठरविल्या आणि निळीच्या मळेवाल्यांनी गैरवाजवी रीतीने घेतलेल्या पैशांपैकी अमुक इतका भाग परत करावा व 3 कठियांचा कायदा रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली। हा रिपोर्ट सांगोपांग होण्याच्या व अखेरीस तद्नुरूप कायदा पसार होण्याच्या कामी सर एडवर्ड गेट यांचा हिस्सा फार मोठा होता। ते दृढ राहिले नसते किंवा त्यांनी आपल्या कौशल्याचा पूर्ण उपयोग केला नसता तर रिपोर्ट एकमताने झाला तसा होऊ शकला नसता आणि शेवटी जो कायदा पसार झाला तो होऊ शकला नसता। मळेवाल्यांच्या मंडळाचे फार वर्चस्व होते। रिपोर्ट बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यापैकी काहींनी बिलाला कसून विरोध केला, पण सर एडवर्ड गेट अखेरपर्यंत भक्कम राहिले व कमिटीच्या शिफारशींचा त्यांनी संपूर्ण अंमल केला। अशा तऱ्हेने 100 वर्षांपासून चालत आलेला 3 कठियांचा कायदा मोडून पडला व त्याबरोबर मळेवाल्यांच्या सत्तेचा अस्त झाला। जो रयतवर्ग सदाचा दबलेला राहत होता त्याला स्वतःच्या शक्तीची काहीशी प्रतीती आली आणि निळीचा डाग धुवून जाता जाणार नाही अशा तऱ्हेचा जो चुकीचा समज होता तो दूर झाला। माझी इच्छा होती की चंपारण्यामध्ये सुरू केलेले विधायक काम पुढे चालवावे, लोकांमध्ये काही वर्षांपर्यंत काम करावे, आणखी शाळा काढाव्या आणि आणखी खेड्यांमध्ये प्रवेश करावा। क्षेत्र तयार होते पण माझ्या मनीषा पुष्कळ वेळा ईश्वराने पार पडू दिलेल्या नाहीत। मी मनाशी योजले होते एक आणि दैवाने मला ओढून नेले दुसऱ्याच कामाकडे।